ज्ञानप्रबोधिनी प्रणीत धार्मिक विधींमागील तात्विक भूमिका. ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने जे श्राद्ध, वास्तुशांत, सत्यनारायण, विवाह इत्यादी धार्मिक संस्कारविधी केले जातात ते प्रचलित किंवा पारंपरिक विधींपेक्षा वेगळे असतात. ते वेगळे पण सांगताना नेहमी एक त्रिसूत्री सांगितली जाते, ती म्हणजे सार्थता, सामूहिकता व शिस्तबद्धता. हे संस्कारविधी करताना संस्कृत श्लोकांचा मराठीत अर्थ सांगितला जातो. उपस्थित सर्वांनी संस्कारविधीत सक्रिय सहभाग घ्यायचा असतो. सर्व कार्यक्रम वेळेवर, शिस्तीत, सुयोग्य नियोजनासह करायचा असतो, असा या त्रिसूत्रीचा अर्थ. या वैशिष्ट्यांच्या जोडीने सुटसुटीतपणा, आटोपशीरपणा इत्यादी आणखी काही बाबी वेगळेपणाच्या म्हणून सांगता येऊ शकतात. ही सर्व वैशिष्ट्ये बहिरंगाची आहेत, प्रत्यक्ष दिसणारी, अनुभवता येण्यासारखी आहेत. तथापि ज्या तात्विक विचारातून या विविध वैशिष्ट्यांचा जन्म झाला आहे त्याकडे सामान्यत अनेकांचे लक्ष जात नाही. ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने धार्मिक विधी करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या 4-5 वर्षांमध्ये वाढत चालले आहे. त्यामागे वरील बहिरंग वैशिष्ट्ये हे मुख्य कारण असू शकेल असे वाटते. तथापि बहिरंगाच्या जोडीने त्यामागील तात्विक विचारांचा म्हणजे अंतरंगाचाही परिचय अधिकाधिक लोकांना होणे आवश्यक आहे. अंतरंगाचा परिचय झाल्याशिवाय ज्ञानप्रबोधिनीची संस्कार पद्धती शास्त्रसंमत आहे की नाही या संदेहाचेही निराकरण होऊ शकणार नाही. ज्ञानप्रबोधिनीच्या या तात्विक विचाराला सुमारे 2 शतकांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 19वे आणि 20वे शतक ही भारतातील वैचारिक प्रबोधनाची शतके आहेत. राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे जे आधुनिक स्वरूप पाश्चात्य राष्ट्रांमध्ये गेल्या 4-5 शतकांमध्ये विकसित झाले त्याचा उदय आणि विकास भारतामध्ये या 2 शतकांमध्ये झाला. या प्रक्रियेत स्वाभाविकपणे राष्ट्रीयत्वाच्या विकासात धर्माची आवश्यकता या मुद्द्यावर बरेच विचारमंथन झाले. भारतासारख्या धर्मप्रधान राष्ट्रात राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यासाठी धर्माचा आधार घेतला पाहिजे या मतापासून ते धर्म, अध्यात्म यामुळे भारत जगाच्या विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांच्या मागे राहिला. त्यामुळे धर्मच नको या मतापर्यंत परस्पर विरोधी भूमिका मांडल्या गेल्या. भारतामध्ये गेली काही शतके अनेक धार्मिक पंथोपपंथ आहेत. तथापि गेल्या 2 शतकांमधील भारतातील वैचारिक प्रबोधनकार आणि सर्वसामान्य लोक यांमध्ये वैदिक धर्म मानणाऱ्यांची बहुसंख्या होती. त्यामुळे राष्ट्ररचनेचा व धर्मसुधारणेचा विचार करताना जरी अन्यधर्मीयांचाही विचार करणे आवश्यक असले तरी येथे वैदिक धर्माचा प्राधान्याने विचार करून धर्मसुधारणा या संबंधीची तात्विक मांडणी केली आहे. ख्रिस्ती धर्मीयांची अशी श्रद्धा असते की जगाच्या पित्याने येशूला दिव्य ज्ञानाचा ठेवा देऊन मानवांची पापापासून मुक्तता करण्यासाठी या पृथ्वीवर पाठवले. इस्लाम धर्मीयांचीही अशी श्रद्धा असते की ईश्वराने शेवटचा संदेश महम्मद पैगंबराच्या द्वारेच जगास दिला. जैनांना आणि बुद्धांनाही असे वाटते की वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्यापूर्वी जरी अनेक तीर्थंकर आणि बुद्ध होऊन गेले असले तरी अंतिम शब्द महावीरांचा आणि गौतम बुद्धांचा. वैदिक धर्मामध्ये अशी एकच व्यक्ती अंतिम प्रेषित आणि तिचा शब्द शेवटचा व अपरिवर्तनीय मानण्याची संकल्पना नसली तरी वेदोखिलो धर्ममूलम असे म्हणत वेदांचा शब्द अंतिम मानणारी परंपरा वैदिक धर्मामध्येही दिसते. आणि जरी भारतामध्ये वैदिक धर्मीयांची बहुसंख्या असली तरी वेदप्रामाण्य न मानणाऱ्या भारतीयांची परंपराही अनेक शतकांची आहे. एखाद्या प्रेषिताचा किंवा ग्रंथाचा शब्द अंतिम मानणे हे शब्दप्रामाण्य, तर विवेकबुद्धीच्या आधारे योग्यायोग्य निर्णय करणे हे बुद्धिप्रामाण्य. युरोपमध्ये प्रबोधन युगात म्हणजे गेल्या 4-5 शतकांमध्ये शब्दप्रामाण्य विरुद्ध बुद्धिप्रामाण्य यावर बराच वैचारिक संघर्ष झाला. त्याच्याच जोडीने पोपची सत्ता विरुद्ध राजसत्ता, राजसत्ता विरुद्ध लोकसत्ता, पारलौकिक सुख व हित विरुद्ध ऐहिक सुख व हित असे संघर्षाचे इतरही मुद्दे होते. या संघर्षामधून युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सुधारणा या दोन प्रकारच्या वैचारिक चळवळी फुफावल्या. धर्मापेक्षा विज्ञान, तंत्रज्ञान यांचे महत्त्व वाढत जाऊन ऐहिकदृष्ट्या युरोप खंडातील राष्ट्र आशिया खंडातील राष्ट्रांपेक्षा अधिकाधिक सामर्थ्यसंपन्न होत गेली. युरोपमधील या परिवर्तनाचा प्रभाव भारतातील आंग्लविद्याविभूषित नवशिक्षितांवर पडून भारतातही धर्माच्या क्षेत्रामध्ये नवविचारांचा प्रारंभ झाला. धर्माच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा, विषमता, अस्पृश्यता, निवृत्तीपरता, अकर्मण्यता इत्यादी दोषांवर कठोर प्रहार होऊ लागले. इतकेच नव्हे तर धर्मच नको असा विचार मूळ धरू लागला. या विचारांच्या विरुद्ध किंवा वेगळी दुसरी एक विचारसरणी अशी मांडली जाऊ लागली की धर्माच्या क्षेत्रात सुधारणा करायला हव्यात, पण धर्मच नको ही भूमिका बरोबर नाही. राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद इत्यादी लोकाग्रणी या प्रकारच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांना एकीकडे धर्माला पूर्णपणे त्याज्य मानणाऱ्या लोकांशी संघर्ष करावा लागला, तर दुसरीकडे धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या शब्दप्रामाण्यवादी, रूढीवादी मंडळींशीही लढा द्यावा लागला. या वैचारिक संघर्षाचा परिणाम म्हणून वैदिक धर्मशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये, विद्वानांमध्ये दोन पक्ष दिसू लागले. एक शब्दप्रामाण्यवादी श्रद्धाळू अभ्यासकांचा, तर दुसरा बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक अभ्यासकांचा. पाश्चात्य अभ्यासकांनी वैदिक धर्माचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास सुरू केल्यामुळे या दुसऱ्या पक्षातील लोकांना एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली. पहिल्या पक्षातील अभ्यासक श्रुती स्मृती पुराणांमधील शब्द अंतिम मानत होते, तर दुसऱ्या पक्षातील लोक ग्रंथ प्रामाण्यापेक्षा मानवी विवेकबुद्धीला जास्त प्राधान्य देत होते. दोन्ही पक्षांमधील अभ्यासकांना श्रुती स्मृती पुराणांविषयी आदरभाव होता, पण दोघांच्या भावनेत फरक होता. दुसऱ्या पक्षातील अभ्यासक आदरभावनेच्या जोडीने आवश्यक तेथे टीकाही करत होते. या दुसऱ्या पक्षातील महाराष्ट्रामधील काही पंडितांनी 1934 साली तत्वनिष्ठ परिवर्तनशील परिषदेची स्थापना केली. धर्मशास्त्राचा इतिहास हा जगतमान्य ग्रंथ लिहिणारे भारतरत्न महामोहोपाध्याय पांग वा काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पंडित महादेवशास्त्री दिवेकर, तर्कसांख्यतीर्थ रघुनाथशास्त्री कोगजे यांसारखी विद्वान मंडळी या परिषदेत सहभागी होती. या परिषदेने विविध अधिवेशनांमध्ये धर्मातील सुधारणांवर चर्चा केली. 1938 अधिवेशनात या परिषदेचे नवीन नामकरण होऊन धर्मनिर्णय मंडळ या संस्थेची स्थापना झाली. पंडित रघुनाथ शास्त्री कोगजे हे या संस्थेचे कार्यवाह झाले. या संस्थेने उपनयन, विवाह, अंत्येष्टी, श्राद्ध, हिंदूकरण इत्यादी पोथ्यांची नव्याने रचना केली. ती करताना काही कालबाह्य गोष्टी काढून टाकल्या. पंडित रघुनाथशास्त्री कोगजे आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक वाचस्पती आप्पा पेंडसे यांच्या काठीभेटींमध्ये अनेक चर्चा झाल्या. अर्थ समजून न घेता तसेच स्थलकालाचे औषित्य दुर्लक्षून आंधळेपणाने धार्मिक विधींची प्रचलित पद्धत तशीच चालू ठेवणे योग्य नाही असा निष्कर्ष या चर्चांमधून निघाला. पुढे यथावकाश धर्मनिर्णय मंडळाचे कार्य ज्ञानप्रबोधिनीने हाती घेतले. धर्मशास्त्राचा अभ्यास चिकित्सक बुद्धीने न करता श्रद्धाळू वृत्तीने करणाऱ्या अभ्यासकांचा संप्रदाय खूप जुन्या काळापासून आहे. 7व्या शतकात झालेल्या कुमारिल भट्ट या मीमांसकाने मांडलेल्या विचारांचा पगडा गेली 1200-1300 वर्षे भारतातील श्रद्धाशील अभ्यासकांच्या मनावर आहे. धर्म अधर्म ठरवण्याची कसोटी श्रुती स्मृती पुराणे इत्यादी धर्मग्रंथच आहेत, आणि धर्माच्या क्षेत्रात बुद्धिप्रामाण्याला स्थान नाही हे सिद्ध करण्यासाठी कुमारिल भट्टांनी फार प्रभावीपणे त्यांची बुद्धी चालवली. बुद्धीच्या मर्यादांचे भान वेदांत्यांनाही होते, पण त्यांनी तर्कबुद्धीपलीकडील अनिर्वचनीय ब्रह्मानुभूतीवर भर दिला होता, आणि ती अनुभूती सत्य असते हे ठरवण्यासाठी शब्द प्रामाण्याचा आधार घेतला होता. पण मीमांसकांचे शब्द प्रामाण्य त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे होते. त्यांचे सिद्धांत संक्षेपतः पुढीलप्रमाणे सांगता येतील. एक, मनुष्याने केलेल्या कर्माचे पापपुण्यात्मक परिमाण मनुष्याच्या आत्म्यावर होऊन त्याचे फळ पुढील जन्मात काय मिळते ते कोण व कसे देतो ही गोष्ट त्याच्या मर्यादित बुद्धीस निश्चितपणे समजणे शक्य नाही. ते सामर्थ्य अपौरुषेय अनादी व नित्य अशा वेदवाणीत आहे व तिचाच अनुवाद करणाऱ्या स्मृतिग्रंथांमध्ये व पुराणांमध्ये आहे. वेदविहित कर्माच्या परिमाणास त्यांनी अपूर्व किंवा अदृष्ट असे नाव दिले. माणसाच्या मरणोत्तर गतीवर या अपूर्वाचा किंवा अदृष्टाचा परिणाम प्रामुख्याने होतो असे मीमांसकांचे सांगणे होते. दोन, प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कबुद्धीने केलेले अनुमान त्यांच्या कक्षेत न येणारी सत्ये वेदांनी सांगितली आहेत. उदाहरण अर्थ जीवात्मा, परमात्मा, स्वर्ग, नरक इत्यादी. त्यामुळे धर्म अधर्म किंवा पापपुण्य इत्यादीच्या निर्णयाबाबत वेद हे स्वतः प्रमाण आहेत. अन्य प्रमाणांनी त्यांचे प्रामाण्य सिद्ध करता येणार नाही. तीन, वाक्यरचनेच्या नियमांच्या आधारे आणि उपक्रमोपसंहारादी तात्पर्य निर्णायक प्रमाणांनी श्रुतिस्मृती पुराणांमधील तथाकथित परस्पर विरोधी वाक्यांमधील सुसंगती एकवाक्यता किंवा समन्वय दाखवणे शक्य आहे. समन्वय पद्धतीचे हे नियम पूर्वमीमांसा दर्शनात सविस्तर सांगितले आहेत. चार, श्रुतिस्मृती पुराणे आणि शिष्टाचार यांच्या विरुद्ध असलेल्या किंवा त्यांना संमत नसलेला कोणताही आचारधर्म म्हणता येणार नाही. तसेच त्यांना असंमत असा कोणताही बदल धर्मशास्त्रदृष्ट्या अनिष्ट होय. मीमांसकांच्या वरील सिद्धांतांमध्ये एक विशिष्ट सुसंगती असली तरी मुळात त्यांची काही गृहितकेस बुद्धिवादी आणि धर्मसुधारणावादी व्यक्तींना मान्य नाहीत. त्यांच्या पक्षाचे सिद्धांत पुढीलप्रमाणे आहेत. येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर इत्यादी धर्मप्रवर्तक ईश्वराचे प्रेषित होते ही कल्पना ज्याप्रमाणे तर्कबुद्धीला न पटणारी आहे त्याचप्रमाणे वेद अनादी व अपौरुषेय आहेत ही कल्पना निराधार आहे. बुद्धीला न पटणारी आहे. स्वर्ग नरक पापपुण्य जीवात्मा परमात्मा इत्यादीची सत्यता सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे विश्वसनीय असे प्रमाण अद्याप सापडलेले नाही. वैदिक ऋषींना या सर्व गोष्टींचे सत्यज्ञान होते हे मानण्यास श्रद्धेव्यतिरिक्त अन्य कोणताही आधार नाही. वेद स्मृती व पुराणे यामध्ये परस्पर मतभेद विरोध विसंगती इत्यादी गोष्टी अनेक ठिकाणी आढळतात. शब्दांची व अर्थाची ओढाताण करून त्यात एकवाक्यता दाखवण्याची मीमांसकांची समन्वय पद्धती बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक अभ्यासकाचे समाधान करू शकत नाही. देशकाल परिस्थितीप्रमाणे त्या त्या स्मृतिकारांनी विविध विधिनिषेध सांगितले आहेत. त्यातील एकवाक्यता दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तत्व लक्षात घेऊन आजच्या काळाशी व परिस्थितीशी सुसंगत दृष्टी दिव्य साक्षात्कार इत्यादी शब्दांनी ऐहिक अनुभवापलीकडील काही पारलौकिक अनुभवांची वर्णने येतात. असे अनुभव काही मर्यादित व्यक्तींनाच येत असल्यामुळे त्यांच्या सत्यतेविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल मत मांडणे निरर्थक असते. त्या वादात उभयपक्षी वस्तुनिष्ठता नसते. ईश्वर पुनर्जन्म स्वर्ग नरक इत्यादी कल्पनांचे तकनी समर्थन करता येते व निराकरणही करता येते. त्यामुळे हे श्रद्धेचे विषय असतात, म्हणजेच ती कल्पनामूलक गृहिते असतात. तथापि या कल्पित गोष्टींचा समाजधारणेसाठी केलेला सदुपयोग अथवा समाजाच्या विघटनेसाठी केलेला दुरुपयोग हा मात्र प्रत्यक्ष असतो. तर्काचे शस्त्र कसेही वापरता येते, कारण तर्क दुधारी व दुटप्पी आहे. म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी तर्कास अप्रतिष्ठित मानले आहे. उदाहरणार्थ ईश्वराची कल्पना ही विश्वातील नियमबद्धता व्यवस्था आणि वैविध्य लक्षात घेऊन एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीमागे जसा एखादा कलाकार असतो तसा या विश्वाचा कर्ता ईश्वर आहे या तर्कावर आधारित आहे. पण विश्वामध्ये जशी नियमबद्धता आहे तशी अनियमितता आणि अव्यवस्थाही अनुभवाला येत असल्यामुळे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या तर्काचा तद्विरुद्ध तर्काने प्रतिवादही करता येतो. पापपुण्य स्वर्ग नरक या कल्पना कर्मफलाच्या सिद्धांताशी संबद्ध आहेत. चांगल्या अथवा वाईट कर्माचे फळ ते कर्म करणाऱ्या व्यक्तीला भोगायला मिळाले म्हणजे ही स्वाभाविक अपेक्षा असते. तथापि सत्कर्माचे फळ सुखकारक किंवा दुःखकारकही मिळू शकते असा अनुभव येतो. या विसंगतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी स्वर्ग नरक पुनर्जन्म इत्यादी कल्पना उपयुक्त ठरतात. सज्जनांचे दुःख आणि दुर्जनांचे सुख पाहिल्यावर जग अन्यायाने भरले आहे असा संशय येतो. त्याचे निराकरण करून नीतीची संस्थापना करण्यासाठी स्वर्ग नरक पापपुण्य इत्यादी कल्पनांची मांडणी धार्मिकांनी केली. नीतीचे हे पारलौकिक अधिष्ठान काढून टाकून पुष्कळांचे पुष्कळ सुख या प्रकारच्या ऐहिक संकल्पनांवर नीतीशास्त्राची उभारणी करण्याचा प्रयत्न आधुनिक इहवाद्यांनी केला आहे. पण मुळात सुख ही संकल्पनाच वस्तुनिष्ठ नसल्यामुळे ऐहिक नीतीशास्त्रातील तार्किक मांडणी ही सुद्धा सर्वसंमत होतेच असे नाही. ईश्वर जीवात्मा पुनर्जन्म स्वर्ग नरक कर्मविपाक इत्यादी कल्पनांच्या पायावर समाजधारणेला उपयुक्त असे नियम विधिनिषेध धार्मिक आचार इत्यादी उभारले गेले आहेत. या सगळ्यांचा उपयोग माणसाच्या स्वार्थी वृत्तीला आळा घालण्यासाठी होऊ शकतो असेही प्रत्यक्ष अनुभवायला येते. म्हणजे कल्पनाप्रधान गृहितांच्या आधारावर उभारलेल्या कर्मकांडांच्या प्रत्यक्ष सिद्ध धर्मास सहाय्य होऊ शकते. ब्रह्मचर्याश्रमातील इंद्रयनिग्रह सद्गुरुसेवा विद्यासंपादन गृहस्थाश्रमातील पतीपत्नींची एकनिष्ठा अपत्यसंगोपन अतिथीसेवा वानप्रस्थ व संन्यासातील अनासक्ती साम्यदृष्टी तत्वचिंतन हे सर्व प्रत्यक्ष सिद्ध धर्म आहेत. कारण त्यांच्या योग्य पालनाचे व्यक्तीच्या अंतःकरणावर व समाजातील व्यवस्थेवर होणारे सत्परिणाम हे अनुभवाने समजून घेता येतात. अशा रीतीने कल्पनाप्रधान गृहितांची प्रत्यक्ष सिद्ध नियमांना जोड देऊन जगातील धर्मग्रंथ निर्माण झाले आहेत. मात्र कल्पनाप्रधान गृहितांविषयीच्या अतिरेकी अभिनिवेशामुळे त्या धर्मग्रंथातील प्रत्येक अक्षर दिव्य अलौकिक त्रिकालबाधित अनुभवातून अथवा ईश्वरापासून निर्माण झाले आहे असे त्या त्या धर्मग्रंथाला मानणाऱ्या कट्टरवाद्यांना वाटू लागते. त्यामुळे प्रत्यक्ष सिद्ध धर्मात म्हणजे कर्मकांड उपासना आचार विधिनिषेध इत्यादीमध्ये देशकाल परिस्थितीनुसार बदल केला पाहिजे अशी भूमिका त्या कट्टरवाद्यांना धर्मविरोधी शास्त्रविरोधी वाटू लागते. धर्मसुधारणावाद्यांचा भर मात्र कल्पनाप्रधान गृहितांपेक्षा प्रत्यक्ष सिद्ध धर्मावर जास्त असल्यामुळे कर्मकांड उपासना आचार विधिनिषेध इत्यादीमध्ये देशकाल परिस्थितीप्रमाणे योग्य ते बदल करण्यास ते अनुकूल असतात. भौतिकशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे मृगजळ पाण्यात अर्धवट बुडालेली काठी वाकडी दिसते इत्यादी प्रकारचे भास हे त्याज्य मानले जातात त्याप्रमाणे धर्मशास्त्रातही काही गोष्टी त्याज्य मानणे इष्ट असते. उदाहरणार्थ शकुन अपशकुनाच्या कल्पना तसेच पाऊस पाडणे युद्धात विजय मिळवणे दुष्काळ साथीचे रोग इत्यादी संकटे दूर करणे पुत्रप्राप्ती होणे इत्यादी भौतिक परिणामांसाठी यज्ञ याग मंत्र तंत्र यातुविद्या इत्यादी अभौतिक क्रियांची केलेली मांडणी ही प्रत्यक्ष सिद्ध कर्माचा भाग नाही तसेच समाजधारणेसाठी उपयुक्त होऊ शकणाऱ्या ईश्वर पापपुण्य इत्यादी कल्पनाप्रधान गृहितांचाही भाग नाही. त्यामुळे या कल्पनांवर उभारलेले कर्मकांड आचार व विधिनिषेध हे धर्माभास होत. धर्माभासांचे प्राबल्य हे समाजाच्या बुद्धिमांद्यांचे लक्षण आहे. अशा धर्माभासांचे शक्य तेवढे निर्मूलन करणे इष्ट असते. प्रत्यक्ष सिद्ध धर्म, कल्पनाप्रधान धर्म आणि धर्माभास या तीन प्रकारांपैकी धर्माभास हे त्याज्य आहेत. कल्पनाप्रधान धर्म हा प्रत्यक्ष धर्मापेक्षा गौण आहे. प्रत्यक्ष धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म असून समाजाच्या व व्यक्तीच्या विकासासाठी याचे संशोधन व विवरण अधिकाधिक केले पाहिजे. मात्र प्रत्यक्ष सिद्ध धर्माचे ध्येय केवळ सुखसाधनांची वाढ एवढेच न मानता चित्तशुद्धी, आत्मोद्धार, सद्गुणसंपत्तीची वाढ हे मुख्य मानले पाहिजे अशी धर्मनिर्णय मंडळाची भूमिका होती. पूर्वमीमांसा पद्धतीचा पुरस्कार करणारे मीमांसक आणि बुद्धिप्रामाण्यवादी या दोन पक्षांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकवाक्यता होणे शक्य आहे काय? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देणे शक्य आहे, पण त्यासाठी दोघांनाही आपले काही आग्रह हट्ट सोडावे लागतील. समाजाची सुस्थिती राखून ज्याच्या योगाने समाजघटक व्यक्ती परस्परांचा उत्कर्ष करतात तोच धर्म. हे धर्माचे मुख्य लक्षण मानल्यास बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी तर्काची आणखी एक पायरी ओलांडून असे म्हणावे की इहलोकी समाजधारणेला उपयुक्त आचरण हे मरणोत्तर सद्गतीला उपयुक्त असू शकेल. मरणोत्तर गतीबद्दल बुद्धिप्रामाण्यवाद्यास निश्चित स्वरूपाने ज्ञान नसल्यामुळे त्यासंबंधी नकारात्मक भूमिका घेण्याचे त्यांनी टाळल्यास स्वर्ग नरक, पापपुण्य, जीवात्मा, पुनर्जन्म इत्यादी संबंधी पूर्वमीमांसकवाद्यांशी संघर्ष टळेल. निदान त्या संघर्षातील कटुता कमी होईल. तसेच समाजधारणेला उपयुक्त आचरण कोणते याचा निर्णय करण्याचे सामर्थ्य मनुष्याच्या शुद्ध बुद्धीत आहे. त्यासाठी प्रेषित, अवतार यांची वाट पाहत बसण्याचे कारण नाही. हे पूर्वमीमांसकवाद्यांनी मान्य करावे. म्हणजे मरणोत्तर सद्गतीसाठी शब्द प्रामाण्य आणि ऐहिक उत्कर्षासाठी बुद्धिप्रामाण्य असा समन्वय होऊ शकेल. धर्मनिर्णय मंडळाची वरील स्वरूपाची तात्विक भूमिका लक्षात घेऊन आणि धर्मसुधारणा व सद्धर्म संस्थापना हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्ञानप्रबोधिनीने संत्रिका म्हणजेच संस्कृत संस्कृती संशोधिका या विभागाच्या माध्यमातून हिंदूंच्या 16 संस्कारांपैकी काही निवडक संस्कार, काही पूजा व काही शांती यांच्या सार्थ व कालसुसंगत पोथ्या तयार केल्या. त्या तयार करताना ज्याला वर धर्माभास म्हटले आहे अशा गोष्टी वगळल्या आहेत. उदाहरणार्थ सत्यनारायण पूजेच्या पोथीतील कथेची पुनर्रचना करून त्या व्रतामध्ये पूजा व प्रसाद भक्षण इत्यादीचे महात्म्य सांगण्याऐवजी सत्यनिष्ठा या नैतिक मूल्यावर भर दिला आहे. मृत व्यक्तीला मरणोत्तर मिळणारी सद्गती ही त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या श्राद्ध कर्मापेक्षा त्याने आयुष्यात केलेल्या सत्कर्मावर जास्त अवलंबून असते असे श्राद्धाच्या पोथीत सांगून मृत व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, तिच्या सद्गुणांचे स्मरण करणे, आपल्या शोकग्रस्त मनाला आवर घालून दैनंदिन कामांकडे लक्ष देण्यासाठी आवश्यक वातावरण घरात निर्माण करणे अशा प्रत्यक्ष सिद्ध गोष्टींवर भर दिला आहे. वय वर्ष 12 ते 25 या कालखंडात म्हणजेच ब्रह्मचर्याश्रमात येणाऱ्या विविध व्रतांवर, उदाहरणार्थ इंद्रिय संयम, सद्गुरुसेवा, दैनंदिन उपासना इत्यादींवर भर देणारा आशय विद्याव्रत या संस्काराच्या पोथीत घातला आहे. अशा प्रकारे प्राचीन परंपरेशी धागा कायम ठेवून कालसुसंगत अशा आचारामधून जनमानसात नैतिकतेचे पोषण संवर्धन करणे ही राष्ट्रीयत्वाच्या विकासाला उपयुक्त आहे. धर्म आणि राष्ट्रीयत्वाचा विकास यामधील प्रकारचा संबंध ज्ञानप्रबोधिनीला अभिप्रेत आहे. अशा अर्थाने ज्ञानप्रबोधिनीच्या संपूर्ण कार्याचे मुख्य उद्दिष्ट धर्मसंस्थापना हे आहे असे ज्ञानप्रबोधिनीचे आद्य संचालक कैलासवासी आप्पाजी पेंडसे म्हणत असत. विश्वनाथ गुर्जर.